भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. शहराची स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. विद्यार्थी जर घर, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतील तर देश निश्चितच सशक्त बनेल, अशी भावना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात आज 7,500 विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून स्वच्छ सुंदर विकसित कसबा मिशन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं 7,500 विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पंतप्रधानांना अपेक्षित असलेलं स्वच्छ भारत मिशन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकानं सहभाग नोंदवला पाहिजे असं हेमंत रासने यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलौकिक व्यक्तिमत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता बनेल असं प्रतिपादन भाजपाचे वरिष्ठ नेते माधव भंडारी आणि भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडच्या मृत्युंजयेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं विविध संस्थांना आरोग्य साहित्याचं वाटप करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवड्याचा शुभारंभ कार्यक्रम पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर ड्रोन लाईट शो या प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयं आणि दवाखान्यात विविध आरोग्य शिबिरं, तपासण्या आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरी सहभाग उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अर्थसंकल्प 2026-27 साठी 5,102 नागरिकांचे अभिप्राय प्राप्त झाले आहेत. यामध्ये प्रभाग ड मधून सर्वात जास्त 1,161 अभिप्राय प्राप्त झाले आहेत. अर्थसंकल्पात नागरी सहभाग उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी सुचवलेल्या योजनांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या 10% निधीची तरतूद केली जाते. समाजवादी आंदोलनाला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं पुण्यात येत्या 19-21 सप्टेंबर दरम्यान समाजवादी एकजूट परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक इथं ही परिषद होणार आहे. राष्ट्र सेवा दल, SM जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, युसुफ मेहर अली सेंटर, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि समाजवादी समागम यांनी संयुक्तपणे या परिषदेचं आयोजन केलं आहे. ससून रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागाच्या सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी बाह्य रुग्ण विभागाचं नूतनीकरण करण्यात येत आहे. यामुळे 25 प्रकारच्या बाह्य रुग्णसेवा एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे. पुणे महापालिकेच्या उपायुक्त पदावर रवी पवार आणि निखिल मोरे या दोघांची तर सहाय्यक आयुक्तपदी सोमनाथ आढाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 4,000 अधिक ठेवीदारांच्या 2,470 कोटी रुपयांची फसवणूक करून फरारी असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची संचालक अर्चना सुरेश कुटे हिला राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CID पुण्यातील बाणेर इथून अटक केली आहे. सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे याला यापूर्वीच अटक केली आहे. या सोसायटीच्या संचालक मंडळ पदाधिकारी यांच्या विरोधात एकंदर 95 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 22.0 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही साधारण याच स्वरूपाचं हवामान राहण्याची शक्यता असून हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.